आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान आज केरळम आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर, विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार। पश्चिम आशियातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर डॉ एस जयशंकर यांची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या व्यावसायिक वाहतुकीवर विपरीत परिणाम। आणि गुजरात राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेची लाट, तर जम्मू काश्मीर लडाख मुझफ्फराबादमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळम आणि तामिळनाडूला भेट देणार आहेत। केरळममध्ये एर्णाकुलम इथं एकंदर 10,800 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे। तामिळनाडूमध्ये तिरुचिरापल्ली इथं एकंदर 5,650 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं ते उद्घाटन करतील। या प्रकल्पांमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पायाभूत सुविधा, ग्रामीण भागाला जोडणारे प्रकल्प आणि महामार्ग विकास यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे। पंतप्रधान 5 नवीन रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवतील आणि जनसभेलाही संबोधित करतील। पश्चिम आशियातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल संध्याकाळी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरकची यांची नव्याने घडणाऱ्या घडामोडींवर सविस्तर चर्चा केली, अशी माहिती त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात दिली आहे। गेल्या महिन्यात इराण आणि अमेरिका इस्रायल दरम्यान संघर्ष सुरू झाल्यापासून हे त्यांचं तिसरं दूरध्वनी संभाषण होतं। डॉ एस जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वडेफुल आणि दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो हुंग यांच्याशीही पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली। या परिस्थितीचा जागतिक सुरक्षिततेवर आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे आणि आव्हानात्मक वेळ असताना भारतीय आणि दक्षिण कोरियाच्या नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी दोनही देश करत असलेल्या उपाययोजनांवर संवाद केल्याचं चो हुंग यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। द्विपक्षीय आर्थिक सहकार्य दृढ करण्यावर भर देण्यात आल्याचंही या संदेशात त्यांनी नमूद केलं आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीत इराणने केलेल्या कारवाईच्या वृत्तानंतर अमेरिकन सैन्याने स्फोटक सुरुंग तयार करण्यासाठी वापरात येणाऱ्या 10 इराणी युद्धनौका पूर्णपणे नष्ट केल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। जगातील सर्वात महत्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक असलेल्या धोरणात्मक जलमार्गावर इराण सुरुंग टाकण्याचा प्रयत्न करू शकतो याबाबत चिंता वाढत होती, या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे। दरम्यान इराणविरुद्ध हा संघर्ष सुरू झाल्यापासून एकंदर 140 अमेरिकन सैनिक जखमी झाले आहेत। पेंटागॉनचे प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी 8 सैनिक गंभीर जखमी झाले आहेत असं काल माध्यमांशी बोलताना सांगितलं। पश्चिम आशियातील संघर्ष दुसऱ्या आठवड्यात पोहोचला आहे। तेल वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी व्यावसायिक वाहतूक थांबवण्यात आली आहे। एकंदर 150 टँकर सध्या समुद्रधुनीबाहेरील मोकळ्या पाण्यात नांगर टाकून उभे आहेत, ज्यात अंदाजे 16 अब्ज लिटर तेल आहे। समुद्रधुनीजवळ किमान 10 व्यावसायिक जहाजांवर प्रोजेक्टाईल किंवा ड्रोनचा हल्ला झाल्याचं वृत्त आहे, तर पर्शियन आखातात व्यापक जीपीएस यंत्रणा ठप्प होण्याचा धोका वाढला आहे। फ्रान्सने परिस्थितीला तोंड देण्यासाठी युरोपियन नौदलाकडून प्रतिसाद मिळावा या पार्श्वभूमीवर काम सुरू केलं आहे। राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जलमार्गातून व्यावसायिक जहाजांना सुरक्षित ठेवण्यासाठी एक युती स्थापन करण्याची घोषणा केली आहे। या मोहिमेद्वारे जलवाहतूक आणि जहाजांवरील तेलसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। या प्रदेशात युरोपियन नेतृत्वाखालील सागरी सुरक्षा मोहिमेदरम्यान सध्या ऑपरेशन इजनार सुरू आहे, याचा हा आपत्कालीन विस्तार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। पॅरिसने त्यांचं प्रमुख विमानवाहू जहाज चार्ल्स द गॉल तैनात केलं आहे। ग्रीस, सायप्रस आणि नेदरलँड्सने या मोहिमेत सहभागी होत असल्याचं म्हटलं आहे। अनेक युरोपीय आणि आखाती देशांनी अमेरिकन हल्ल्यांमध्ये थेट सहभागी होण्याचा धोका पत्करण्याऐवजी फ्रान्सच्या नेतृत्वाखालील तेल वाहतूक सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांशी जुळवून घेणं पसंत केलं आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। पश्चिम आशियाई क्षेत्रातील घडामोडी आणि भारतातील प्रवासी वाहतुकीवर होणारे संभाव्य परिणाम यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे। विमान कंपन्या बदलत्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून योग्य व्यवस्था करत आहेत। प्रवाशांची सुरक्षितता आणि सेवांचं सातत्य ही याला प्राथमिकता आहे, असं एका निवेदनात मंत्रालयानं म्हटलं आहे। गेल्या सोमवारच्या आकडेवारीनुसार भारतीय वाहकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या 45 इनबाउंड फ्लाईट्स पश्चिम आशियातून भारतात आल्या, ज्यात 7,000 अधिक प्रवासी परत आले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अतिरिक्त आगमन आणि निर्गमन व्यवस्था सुलभ करण्यासाठी आणि मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मार्गात पर्यायी विमानतळ म्हणून वापर करण्यास परवानगी देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत. ही व्यवस्था दुबई, अबुधाबी, शारजा, रस अल खैमाह, अल ऐन, फुजराह, जेदाह आणि मदिना यासारख्या ठिकाणी जाणाऱ्या विमानांना लागू होईल, अशी माहितीही या निवेदनात देण्यात आली आहे. प्रवाशांनी विमान कंपन्यांनी दिलेल्या सूचनांकडे बारकाईने लक्ष द्यावं असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. देशात घरगुती वापराच्या वीज आणि इंधनाची कोणतीही टंचाई नाही आणि नागरिकांनी घाबरण्याचं काहीही कारण नाही असा स्पष्ट निर्वाळा काल केंद्र सरकारकडून देण्यात आला. उपलब्ध सर्व मार्गांनी इंधनाचा पुरवठा कायम राखण्यात येईल असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. इंधन पुरवठ्यातील संभाव्य अडथळ्यांचा आणि एलपीजी पुरवठ्यावरील अडचणींचा विचार करून सरकारनं प्राधान्य क्षेत्रांसाठी नैसर्गिक वायूंचं उत्पादन आणि पुरवठा, समान वितरण आणि उपलब्धता नियंत्रित करण्यासाठी आवश्यक वस्तू कायदा 1955 अर्थात एस्मा लागू केला आहे. घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्यात आलं असून साठेबाजी टाळण्यासाठी 2 सिलेंडर नोंदणीतील कालावधी 25 दिवस करण्यात आला आहे. सरकारनं तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचा आणि अतिरिक्त उत्पादन घरगुती वापरासाठी उपलब्ध करून देण्याचा आदेश याआधीच जारी केला आहे. दरम्यान आंध्र प्रदेशचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री एन मनोहर यांनी राज्यात एलपीजीची कमतरता नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्यातील घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी पुरेसा गॅस सिलेंडरचा साठा उपलब्ध आहे. जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरस्थ माध्यमातून एलपीजी पुरवठ्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. एलपीजी सिलेंडर बेकायदेशीररित्या साठवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. जलजीवन मिशनला डिसेंबर 2028 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासाठी 8,69,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यातला 3,59,000 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकार देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDO आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे गोव्याच्या किनाऱ्यावर P8I या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या विमानातून हवेतून जहाजावर टाकण्यात येणाऱ्या कंटेनर ADC-150 चार यशस्वी इनफ्लाईट चाचण्या घेतल्या. 21 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीत काम करण्याची क्षमता असलेली यंत्रणा आहे. एकंदर 150 किलो पेलोड वितरित करण्यासाठी विकसित केलेले एअर ड्रॉपेबल कंटेनर किनाऱ्यापासून दूर तैनात असलेल्या समुद्रात असलेल्या नौदल जहाजांना जलद लॉजिस्टिक पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. गेल्या दशकात देशातील बिगर जीवाश्म स्रोतांपासून स्थापित वीज क्षमता लक्षणीयरित्या वाढली आहे. ती 81 गिगावॅटवरून एकंदर 275 गिगावॅटपर्यंत वाढली आहे, अशी माहिती नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्ली इथं झालेल्या 4th राष्ट्रीय कृषी आरी शिखर परिषदेला संबोधित करताना दिली. स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धा काल बासेल इथं सुरू झाली. भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि उन्नती हुडा या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. गुजरातमध्ये आज तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, गोवा, विदर्भ आणि पश्चिम राजस्थानमध्येही अशीच परिस्थिती अपेक्षित आहे, तर जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. उद्यापर्यंत हिमाचल प्रदेशात गारपीटीसह वादळाची शक्यता आहे, तर ईशान्य भारतात बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये विजांसह वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज केरळम आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर, विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार. पश्चिम आशियातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर डॉ एस जयशंकर यांची इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या व्यावसायिक वाहतुकीवर विपरीत परिणाम आणि गुजरात, राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेची लाट, तर जम्मू काश्मीर, लडाख, मुझफ्फराबादमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.